सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. इट्स अ फॅन्टॅस्टिक थर्सडे मॉर्निंग, द 9th of June 2016. आजच्या शो मध्ये अर्थात दर गुरुवारी रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर माझ्या बरोबर असतील आणि पाऊस मान्सून पाणी याचा असर शेतकऱ्यांवर पडतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याचा खूप मोठा असर आपल्या सगळ्यांच्या धंद्यांवर, पोटा पाण्याच्या सगळ्या उपजीविकेच्या सगळ्या साधनांवर सुद्धा कसा पडतो इज व्हॉट वील फाइंड आउट टुडे. पण त्याच्या आधी काल उडता पंजाब या सिनेमाच्या निमित्ताने पंजाबमध्ये ड्रग्जचा प्रॉब्लेम किती मोठा आहे याची कॉन्ट्रोवर्सी खूप मोठी झाली. पण मी विचारला होता प्रश्न की पुण्यात काय सिच्युएशन आहे. माझ्याबरोबर थोड्याच वेळात असणार आहेत मुक्तांगण डी अडिक्शन सेंटरच्या मुक्ता पुंतांबेकर, आणि ते आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन देतील की पुण्यात आपले मित्र मैत्रिणी तुमची मुलं ड्रग्ज करतायत का नाही आणि करतायत तर किती करतायत याचं एक पूर्ण चित्र मी तुमच्यासमोर उभं करणार आहे. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. बाज जाते रहो.